कभी आपके ख्याल में भी आया है कि अपने नांदेड़ का नाम इसरो में नासा में जाकर पहुंच सकता है? पर ऐसा हुआ है और जिसने ये नाम पहुंचाया है ना, वही हमारे साथ है फिलहाल। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर फिलहाल तो महक आपके साथ है। एमएच 935 में मेरे साथ है सत्यम, जिन्होंने अपने नांदेड़ का नाम डायरेक्टली पहुंचाया है इंडिया की सबसे बड़े इंस्टीट्यूट यानी कि इसरो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन। इकडे अहमदाबाद मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय आणि तो आता तिकडे काम करणार आहे। बऱ्याच गोष्टींबद्दल त्याच्याकडनं माहिती आपल्याला घ्यायची आहे। सत्यम आपल्या सोबत आहे, त्याच्याशी बोलणं कंटिन्यू करूयात। मग बरेच लोक आहेत म्हणजे आता पिक्चर पाहिल्यानंतर बऱ्याच लोकांना ते फॅसिनेशन असतं। मिशन मंगल आता रिसेंटली आला आणि त्याच्यानंतर मग बरेच लोक आता म्हणतात की आम्हाला इस्रोमध्ये जायचंय, आम्हालाही नासामध्ये जायचंय वगैरे। अशा गोष्टी ड्रीम म्हणून खूप चांगल्या असतात, पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय मेहनत करावी लागते?
मॅडम, अभ्यास काठी आणि आपला म्हणजे एक मिशन ठेवायचं की बाबा आपल्याला इथे काम करायचंच आहे, जायचंच आहे, तर नक्कीच होईल मॅडम।
येस, तू किती तास अभ्यास करायचा?
मी मॅडम ठरवलेला टाइम होता 2 तास 3 तास। ऑनलाइन युट्यूबवर व्हिडिओ मोस्टली पाहायचो मी,
म्हणजे इंटरनेटचा चांगला वापरही होऊ शकतो।
हा मॅडम, हा मॅडम।
सो इस्रोमध्ये जायचंय किंवा अशा प्रकारचं काहीतरी तुला करिअर करायचंय, हे तू केव्हापासून डिसाइड केलं होतंस किंवा मग लकीली झालं असंही बऱ्याच लोकांच्या बाबतीत होतं? सो तुझी काय स्टोरी आहे या बाबतीतली?
मॅडम, माझं काय असं इस्रोमध्ये यायचं असं काय नव्हतं, परंतु मला जेव्हा मी आयटीला ऍडमिशन घेतलं होतं तर माझ्या दुबईच्या बाहेरचा एक मुलगा गेला होता इस्रोमध्ये, तो सिलेक्ट झाला होता। तर त्याच्याकडून ऐकलं होतं की इस्रो मध्ये जागा निघतात, म्हणजे इस्रो अगोदर माहित नव्हतं, तेव्हा माझा मित्र तिथे सिलेक्ट झाला। त्यानंतर कळालं की देशाची खूप मोठी संस्था आहे, तिथं जाणं म्हणजे खूप मोठं भाग्य लागतं। तेव्हापासून मनात विचार आला की आम्ही पण इथं गेलो पाहिजे, तेव्हापासून म्हणजे आयटीआयच्या एंडिंग पासून मनात होतं।
सत्यम के साथ बातें कंटिन्यू करेंगे थोड़ी ही देर के बाद। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।